सुपर हिट्स 93.5 रेड एफएम पर मैं हूँ अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूँ आप सभी का सुपर हिट गानों के बाद। सो पई पई जमा करून आपण आपल्या स्वप्नातली कार विकत घेतो आणि तिचे इन्स्टॉलमेंट्स फेडता फेडताच नाकी नऊ येऊन जातात। सामान्य माणसाबद्दल बोलतोय मी। जीवाबळ आपण आपल्या कारवर प्रेम करतो, गाडीवर थोडा जरी स्क्रॅच आला की आपला जीव कासावीस होतो लगेच, नाही का? तिथेच कुणी आपल्या सगळ्या गाडीला शेणानं सारवेल का हो? आप ये सोच भी नहीं सकते है ना। आप बताएंगे कि ऐसा भला कोई क्यों करेगा, पण असं केलंय बरं का। अहमदाबाद मधल्या एका गृहिणीनं असं केलंय, त्यांनी आपल्या महागड्या कारलाच चक्क शेणानं सारवलंय। नवल वाटतं ना ऐकून। सेजल शहा असं ह्या गृहिणीचं नाव आहे। सेजल यांनी आपल्या गाडीला शेणानं का सारवलं असेल, काय त्याच्या मागचं कारण असं बरं, हे सगळे प्रश्न तुम्हाला पडले असेल ना। या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला अगदी थोड्या वेळात मिळणार आहेत। स्वतः ज्यांनी आपल्या या महागड्या कारला शेणानं सारवलंय त्या सेजल शाह आपल्या सोबत असणार आहेत थेट अहमदाबादवरनं। जिया केम छो मजा मना, तेच आपलं अहमदाबाद। इथनं त्या थेट आपल्यासोबत असणार आहेत आणि या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळणार आहेत। बट आफ्टर सम टाइम उससे पहले कुछ आने वाले गाने आपकी ओर, जिसमें आपके पास आने वाला है रॉय मूवी से सुपर हिट गाना, जॅकलिन फर्नांडिस से हे गाणं चिटिया कलाइया। नांदेड हे गाणं तुम्हाला ऐकवतोय थोड्या वेळामध्ये, कुठे जाऊ नका, ऐकत रहा 93.5 रेड एफएम। मी अभिनीत तुमच्यासोबत आहे, गुड मॉर्निंग, बजाते रहा।